दानियल अध्याय 11। दार्यावेश मेदी राजाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी मी यासाठी आलो की मिखायलास मदत करून त्यास संरक्षण द्यावे। आणि आता मी तुला सत्य प्रगट करतो, पारसात 3 राजे उदयास येतील आणि चौथा राजा इतरांपेक्षा जास्त धनवान होईल। जेव्हा तो आपल्या धनाच्या मदतीने बलवान झाला, मग तो सर्वास ग्रीसच्या राजाच्या विरोधास उठवील। एक प्रबळ राजा उदयास आल्यावर तो आपली सत्ता फार गाजवील व मनात येईल तसा वागेल, आणि तो उभा झाल्यावर त्याचे राज्य मोडून जाईल। 4 दिशां त्याचे विभाग होईल, पण ते त्याच्या संततीला प्राप्त होणार नाही, आणि राज्य उपटले जाईल व ते त्याच्या खेरीज इतरांस प्राप्त होईल। दक्षिणेचा राजा प्रबळ होईल, पण त्याचा एक सरदार त्याहून बलवान होईल आणि त्याहून मोठ्या राज्यावर राज्य करेल। काही वर्षानंतर जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा आपसात मिलाप करतील। दक्षिणेच्या राजाची मुलगी उत्तरेच्या राजाकडे कराराची खात्री करण्यास येईल, पण तिचे बळ निघून जाईल व तिला सोडून देण्यात येईल। ती आणि ज्यांनी तिला आणले ते तिचे वडील आणि तिला त्यावेळी मदत करणारा सोडून देण्यात येईल। ती तिच्या कुळातून एक अंकुर उगवेल, तो तिची जागा घेईल। तो सैन्यासह उत्तरेच्या राजाच्या गडात प्रवेश करून त्याच्याशी युद्ध करेल आणि त्यामध्ये तो विजय होईल। तो त्यांचे दैवते, ओती मूर्त्या व मौल्यवान सोने व चांदीचे पात्रे मिसर देशात घेऊन जाईल आणि काही वर्षासाठी उत्तरेच्या राज्यावर हल्ला करणार नाही। उत्तरेचा राजा दक्षिणेच्या राजावर चढाई करून जाईल, पण त्यास स्वदेशी परत जावे लागेल। त्याचे पुत्र लढाई करतील आणि मोठे सैन्य जमवतील, ते पुराप्रमाणे येत राहतील, ते लढाई करून पुन्हा लढाई करून गडापर्यंत धडकतील। दक्षिणेचा राजा रागात येऊन उत्तरेच्या राजाबरोबर लढाई करेल। उत्तरेचा राजा मोठे सैन्य उभारील, पण ते सैन्य दक्षिणेच्या राजास देण्यात येईल। जेव्हा सैन्य पुढे चालत राहील तेव्हा दक्षिणेच्या राजाचे मन गर्वाने भरून जाईल। तो त्याच्या लाखो शत्रूंचा नाश करील, तरी तो यशस्वी होणार नाही। उत्तरेचा राजा पुन्हा येईल तेव्हा आधीपेक्षा मोठे उत्कृष्ट सैन्य व धन घेऊन येईल, सैन्य आणि उपकरणे घेऊन येईल। त्यावेळी अनेक लोक दक्षिणेच्या राजाच्या विरोधास उठतील। तुझ्या लोकांतून अडदांड लोक दृष्टांत पूर्ण करायस उठतील, पण ते पडतील। अशा प्रकारे उत्तरेचा राजा येऊन तटबंदीच्या शहराभोवती मोर्चे लावून नगर काबीज करील। दक्षिणेचे त्यापुढे काही एक चालणार नाही, त्याच्या उत्तम सैनिकही त्यापुढे शक्तिहीन होतील। पण उत्तरेचा राजा मनात येईल तसे दक्षिणेच्या राजाशी करील, त्यास कोणी थांबू शकणार नाही। त्या सुंदर भूमीवर तो हाती नाश घेऊन उभा राहील। उत्तरेचा राजा आपल्या राज्यातील सर्व ताकदीने येईल आणि तो उत्तराच्या राजाशी करार करेल। तो दक्षिणेच्या राजाला आपली कन्या भ्रष्ट करण्यासाठी देईल, म्हणजे त्यास दक्षिणेचे राज्य नष्ट करता येईल, पण त्याची योजना यशस्वी होणार नाही। यानंतर उत्तरेचा राजा आपले लक्ष द्वीपाकडे लावून त्यापैकी बरेच काबीज करेल, पण एक सरदार त्याने केलेली अप्रतिष्ठा नाहीशी करेल। आणखी तो आपली अप्रतिष्ठा त्याच्यावर फिरविल, मग तो आपल्या देशातील दुर्गाकडे आपला मोर्चा लावील, पण तो ठोकर खाऊन पडेल व तो सापडणार नाही। नंतर त्याच्या जागी एक उदयास येईल, जो त्या वैभवी राज्यात कर देण्याचा आग्रह करील, पण काही दिवसात त्याचा नाश होईल, पण तो रागात किंवा युद्धात होणार नाही। मग त्याच्या जागी नाकारलेला आणि वैभव न मिळालेला असा एक उदयास येईल। तो शांतपणे येऊन खुशामतीने राज्य प्राप्त करील आणि उचंबळणारी बळे त्याच्यासमोरून ओसरून जातील व मोडून खातील आणि कराराचा अधिपतीही मोडून जाईल। त्याच्यासोबत संघटन केल्यापासून तो कपटाने वागेल। थोड्याशा लोकाच्या मदतीने तो बलवान होईल। सूचना न देता तो प्रांतातील धनवान भागात येईल आणि तो ते करील जे त्याच्या वडिलांनी किंवा त्याच्या वडिलांच्या वडिलांनी केले नाही ते तो करील। आपल्या सहकार्यास लूट आणि धन वाटून देईल। काही काळ तो किल्ले घेण्याचे कारस्थान करील। दक्षिणेच्या राज्याशी तो लढण्यास पूर्ण शक्तीने तयारी करेल। दक्षिणेचा राजा मोठा फौज पाटा घेऊन युद्ध करेल, पण कट कारस्थानामुळे त्याचा निभाव लागणार नाही। जे त्याच्या मेजावर जेवले ते पण त्याचा घात करू पाहतील। त्याचे सैन्य पुरासारखे वाहून जाईल आणि त्यापैकी अनेक मरतील। हे दोन्ही राजे एकमेकाच्या विरोधात वाईट योजतील, एकाच मेजावर बसून एकमेकाशी लबाड बोलतील, पण त्यातून काही निघणार नाही, कारण शेवट हा नेमलेल्या वेळीच होणार। उत्तरेचा राजा मोठी संपत्ती आपल्या देशात घेऊन जाईल, पण त्याचे मन पवित्र कराराच्या विरोधात राहील। त्याच्या मनात येईल तसे तो वागेल आणि तो आपल्या भूमीत परत येईल। नेमलेल्या समय तो दक्षिणेस परतून पुन्हा हल्ला करील, पण ह्यावेळी त्याचे काही चालणार नाही, कारण किती माझे जहाजे त्याच्या विरोधात येतील आणि तो निराश होऊन मागे फिरेल। तो पवित्र करारावर खिन्न होऊन ज्यांनी हा करार सोडला त्यांच्यावर लक्ष लावील। त्याचे सैन्य उठून वेदी आणि गड भ्रष्ट करतील. रोजची बली होणे ते बंद करतील आणि नाशदायी अमंगळाची ते स्थापना करतील. जे कराराविषयी दुष्टपण करतात त्यास तो फूस लावीन. पण जे लोक आपल्या देवाला जाणतात ते बलवान होऊन मोठे काम करतील. लोकांमधील चतुर इतरांना समज देतील, पण ते बरेच दिवस तलवार, अग्नी, बंदिवास व लुटालूट यांनी संकटात पडतील. ते पडतील तेव्हा त्यांना थोडी मदत मिळेल आणि बरेच लोक गोड बोलून त्यांच्यात सामील होतील. सुज्ञ पुरुषांपैकी कोणी संकटात पडतील ते अशासाठी की त्यांनी कसोटीस लागून अंतसमयासाठी शुद्ध व शुभ्र व्हावे. कारण नेमलेला अंतसमय प्राप्त होण्यास अद्याप अवधी आहे. राजा मनात येईल तसे तो करील. तो आपणास इतर सर्व देवासमोर उंच आणि महान करील आणि देवाविरोधात तो धक्कादायक गोष्टी बोलेल. कोपाची पूर्णता होईपर्यंत तो बढती मिळविल. जे ठरले आहे ते घडेलच. तो आपल्या पूर्वजांचे देव स्त्रियांचा प्रेमाचा किंवा कोणत्याही देवाचा सन्मान करणार नाही. तो गर्वाने वागेल आणि आपणास त्या सर्वांहून उंच करील आणि तो आपल्या ठिकाणी गडाच्या देवाला मान देईल. आणि जो देव त्याच्या पूर्वजांनी जाणला नाही त्यास तो सोन्याने व रुपयाने व मौल्यवान पाषाणाने व मनोरम पदार्थाने मान देईल. तो परक्या देवाच्या मदतीने बल्हाड दुर्गावर हल्ला करील. जे याला जाणतात त्यांचा तो आदर करील. त्यांना तो अनेक लोकांवर शासक नेमील व किमतीसाठी जमिनीचे तुकडे करील. शेवटच्या वेळी दक्षिणेचा राजा हल्ला करील. उत्तरेचा राजा त्याकडे रथ, स्वार आणि अनेक जहाजे घेऊन वाऱ्यासारखा येईल. तो अनेक राज्यावर हल्ला करून त्यांना पुरासारखे पुसून टाकील. तो वैभवी देशात येईल आणि अनेक लोक पडतील, पण अनेकाचा त्याच्या हातून बचाव होईल. अदोम, मवाब आणि अमोनाचे सरदार हे त्याच्या हातून सुटतील. तो अनेक देशावर आपले बळ वाढविल. मिसर त्यातून सुटणार नाही. त्यास मिसर देशातले सोने आणि रुपे आणि तेथील सर्व खजिन्यावर त्यास अधिकार मिळाले. लुब्बी आणि कुशी त्यांची चाकरी करतील, पण पूर्वेकडून आणि उत्तरेकडून येणारी बातमी त्यास चिंताग्रस्त करील. तेव्हा तो मोठ्या रागाने अनेकांचा नाश करण्यासाठी निघून जाईल. तो आपला शाही तंबू समुद्राच्या आणि पवित्र पर्वताच्या दरम्यान ठोकील. तो त्याच्या शेवटास येईल, पण कुणी त्यास मदत करणार नाही.